पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सार्वजनिक जागी थुंकणे, कचरा जाळणे, अस्वच्छता करणे अशा कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. गेल्या वर्षात सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून महापालिकेने 1.25 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी गेल्या वर्षी 60,000 पुणेकरांवर ही दंड कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख आणि महापालिका उपायुक्त संदीप कदम यांनी दिली आहे. पुणे शहरात अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरून नाले स्वच्छता केली जाणार असून त्यासाठी 3.53 कोटी रुपयांच्या निविदांना स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. शहरात अनेक ठिकाणी नाले अंध असून तिथे अन्य तंत्र यंत्र किंवा मनुष्यबळाचा वापर करता येत नाही. पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छता न झाल्यास वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असतो. त्यामुळे ही अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरण्यात येणार आहे. येत्या गुरुवारी सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त पुण्यातल्या विविध मंदिरांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. घराघरातही घटस्थापनेची तयारी सुरू आहे. 10 दिवसांच्या या उत्सवाची सांगता 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी होणार आहे. दरम्यान 30 पुणे नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन घटस्थापनेच्या दिवशी काँग्रेस महासमितीचे सरचिटणीस रमेश चेन्नीथला आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते गणेश कलामंडळाचे होणार आहे. या महोत्सवात ज्येष्ठ संपादक राजीव खंडेकर, माजी खासदार अॅडव्होकेट वंदना चव्हाण यांच्यासह विविध मान्यवरांना श्री लक्ष्मी माता जीवनगौरव पुरस्कार गौरवले जाणार आहे अशी माहिती महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बाबूल यांनी दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष देण्यासाठी दरवर्षी 1 ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज पुण्यात समाज कल्याण विभागाने विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अनेक स्वयंसेवी संस्था संघटनांनीही आज ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शालाबाह्य मुलांच्या पुनर्नोंदणीचा व्यापक उपक्रम सुरू केला आहे. मुख्याध्यापकांना शक्य तितक्या मुलांची विशेषत असुरक्षित भागातल्या मुलांची नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं महापालिकेच्या शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोर यांनी कळवलं आहे. पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक शेतपिकांचं नुकसान झालं आहे. संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या पीक नुकसानाची माहिती संबंधित विमा कंपनीला 72 तासांमध्ये कळवावी असं आवाहन कृषी विभागाच्या पुणे जिल्हा अधीक्षक कार्यालयानं केलं आहे. पिकांच्या नुकसानाबाबतची माहिती पीक विमा कंपनीकडे नोंदवण्यासाठी पीक विमा ऍप, कृषी रक्षक पोर्टल किंवा 1-4-4-4-7 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. दरम्यान राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, चंद्रपूर आणि जळगाव जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी प्रलंबित पीक विम्याची रक्कम देण्यासाठी 1,926 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आता लवकरच संबंधित जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पीक विम्याची नुकसानभरपाई बँक खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे. गुटख्याचा साठा करून छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली आहे. रास्तापेठ परिसरामध्ये कारवाई करण्यात आली. आरोपींकडून सुमारे 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्हा स्नूकर आणि बिलियर्ड संघटना आगामी काळात शहरात वर्षभरात 15 जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करणार आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट 4 खेळाडूंची निवड करण्यात येणार असून हे खेळाडू डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष एडमंड सँचेस यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. हवामान. पुणे आणि परिसरात कमाल किमान 21.9 दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या अंशतः ढगाळ असेल आणि तापमान साधारणच असेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.